जॉन हॉटेलवर येतो.
जॉन अराइव्ज एट द हॉटेल.
तो चेकिंग करत आहे समोरच्या डेस्कवर.
ही चेक्स इन एट द फ्रंट डेस्क.
स्वागतकर्ता उद्दारपणे हसतो.
द रिसेप्शनिस्ट स्माइल्स वॉर्मली.
ती त्याला एक की देते.
शी गिव्स हिम अ की.
जॉन तिला कीसाठी धन्यवाद देतो.
जॉन थँक्स हर फॉर द की.
त्यानंतर तो आपल्या खोलीत जातो.
देन ही गोज टू हिज रूम.
कमरा छान आणि स्वच्छ आहे.
द रूम इज नाईस अँड क्लीन.
तोने आपल्या पिशवीला ठेवले.
ही पुट्स डाऊन हिज बॅग.
नंतर जॉन पूलला जातो.
नेक्स्ट जॉन गोज टू द पूल.
तळा खूप मोठा आहे.
द पूल इज व्हेरी बिग.
तो एसामध्ये पोहतो.
ही स्विम्स इन द पूल.
पाण्यात पोहून तो आनंदी वाटतो.
आफ्टर स्विमिंग ही फील्स हॅपी.
जॉन आपल्या सुट्टीचा आनंद घेतो.
जॉन एन्जॉयज हिज वेकेशन.
रोजा स्याबितोवा एक वृद्ध महिला आहे.
रोजा सायबिटोवा इज अन एल्डरली वुमन.
ती एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहते.
शी लिव्ज अलोन इन अ स्मॉल अपार्टमेंट.
रोसा प्रत्येक महिन्यात पेन्शन मिळवते.
रोजा रिसीव्ज अ पेन्शन एव्हरी मंथ.
तथापि हे पुरेसे पैसे नाहीत.
हाउएव्हर इट इज नॉट अनफ मनी.
तिला अन्न आणि बिलांसाठी पैसे द्यावेत.
शी मस्ट पे फॉर फूड अँड बिल्स.
प्रत्येक महिन्यात ती तिच्या पैशाबद्दल चिंतित असते.
एव्हरी मंथ शी वरीज अबाउट हर मनी.
रोसाला अल्प प्रमाणात बचत करायला आवडते.
रोजा लाइक्स टू सेव्ह व्हेरी लिटल.
ती तिच्या मुक्त वेळेत बागायती करणे आवडते.
शी लव्स टू गार्डन इन हर फ्री टाइम.
तिचा बाग लहान आहे पण रंगीत आहे.
हर गार्डन इज स्मॉल बट कलरफुल.
रोसाची फुलं आणि भाज्या वाढतात.
रोजा ग्रोज फ्लॉवर्स अँड व्हेजिटेबल्स.
ती त्यांना तिच्या मित्रांसोबत शेअर करते.
शी शेअर्स दम विथ हर फ्रेंड्स.
ते कधी कधी तिला मदत करतात जेव्हा ते करू शकतात.
दे हेल्प हर समटाइम्स वेन दे कॅन.
रोसा तिच्या साध्या जीवनाबद्दल आनंदित आहे.
रोजा इज हॅपी विथ हर सिम्पल लाईफ.
आज रविवार आहे आणि मी एक प्रसिद्ध खेळाडूची मुलाखत घेण्यासाठी उत्सुक आहे.
टुडे इज संडे अँड आय एम एक्साइटेड टू इंटरव्ह्यू अ फेमस ॲथलीट.
तिचं नाव लिसा आहे आणि तिने अनेक चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत.
हर नेम इज लिसा अँड शी हॅज वन मेनी चॅम्पियनशिप्स.
मी तिच्या प्रवासाबद्दल शिकण्याची अपेक्षा करीत आहे.
आय एम लुकिंग फॉरवर्ड टू लर्निंग अबाउट हर जर्नी.
ती 5 वर्षांची असताना खेळ खेळायला लागली.
शी स्टार्टेड प्लेइंग स्पोर्ट्स वेन शी वॉज जस्ट 5 इयर्स ओल्ड.
लिसाने तिच्या शाळेतील संघात खेळले आणि कठीण प्रशिक्षण घेतले.
लिसा प्लेड ऑन हर स्कूल टीम अँड ट्रेन्ड हार्ड.
ती नेहमी व्यावसायिक खेळाडू बनण्याची स्वप्न पाहत आहे.
शी ऑलवेज ड्रीम्ड ऑफ बिकमिंग अ प्रोफेशनल ॲथलीट.
हा स्वप्न तिला दररोज प्रशिक्षण घेण्यास आणि तिच्या कौशल्यात सुधारणा करण्यास प्रवृत्त केले.
दिस ड्रीम पुश्ड हर टू ट्रेन एव्हरी डे अँड इम्प्रूव्ह हर स्किल्स.
तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि अनेक पदकं जिंकली.
शी पार्टिसिपेटेड इन मेनी कॉम्पिटिशन्स अँड वन सेव्हरल मेडल्स.
आता ती पुढील महिन्यात एका चॅरिटी स्पर्धेसाठी तयारी करीत आहे.
नाव शी इज प्रिपेअरिंग फॉर अ चॅरिटी टुर्नामेंट नेक्स्ट मंथ.
हा स्पर्धा गरजलेल्या मुलांना मदत करण्याचा आणि खेळांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.
This tournament aims to help children in need and promote sports.
माझा विश्वास आहे की लिसा अनेक तरुण खेळाडूंना प्रेरित करेल.
I believe that Lisa will inspire many young athletes.
हे एक महान संधी आहे चॅरिटी आणि खेळांसाठी.
This is a great opportunity for charity and sports.
स्टेडियम उत्साहाने गजर झाला होता कारण चाहते सामन्यासाठी जमा झाले होते.
The stadium was buzzing with excitement as fans gathered for the match.
जोरेस तीव्र पुमास संघाच्या विरुद्ध सामना करण्यासाठी तयार होता.
वॉरेस वॉज रेडी टू फेस ऑफ अगेन्स्ट द फिअर्स पुमास टीम.
प्युमासने एक शानदार सीझन केला आणि त्यांच्या कौशलावर आत्मविश्वास होता.
पुमास हॅड अ ग्रेट सीझन अँड वर कॉन्फिडंट इन देअर स्किल्स.
लाईनअपमध्ये काही आश्चर्य होते, त्यात एक नवीन स्ट्रायकर समाविष्ट आहे.
द लाईनअप हॅड सम सरप्राइजेस इन्क्लुडिंग अ न्यू स्ट्रायकर.
फेन कलँग टँगटा रक्स थी काहिन वा केम का पेन सँग्री.
Fans were eager to see how the game would unfold.
जुआरेजच्या प्रशिक्षकाला विश्वास होता की त्याच्या टीमकडे वरचढपणा होता.
वॉरेज कोच बिलीव्ड हिज टीम हॅड द अपर हँड.
जसे सामना सुरू झाला तिथे वातावरण इलेक्ट्रिक होते.
As the match began, the atmosphere was electric.
दोन्ही संघांनी सुरुवातीपासून आक्रमकता दाखवली.
Both teams showed aggression from the start.
फॅन्सने जोरात हुर्रे केले गोलासाठी आशा करत.
The fans cheered loudly, hoping for a goal.
पहिल्या अर्धामध्ये जुआरेजने पहिला गोल केला.
मिडवे थ्रू द फर्स्ट हाफ वॉरेज स्कोर्ड द फर्स्ट गोल.
जुंडाने जल्लोष आणि टाळ्या वाजवताना उधळले.
द क्राउड इरप्टेड इन चीअर्स अँड अप्लॉज.
प्युमा जलदपणे पुन्हा गटबंद झाले आणि एक उत्कृष्ट खेळासह प्रत्युत्तर दिले.
पुमास रिग्रुप्ड क्विकली अँड रिटॅलिएटेड विथ अ ब्रिलियंट प्ले.
गेम शेवटापासून शेवटापर्यंत क्रियाविषयक राहिला.
द The game continued with end-to-end action.
दोन्ही संघांनी अंतिम शिट्टी वाजेपर्यंत जोरदार लढाई केली.
Both teams fought hard until the final whistle blew.
शेवटी जुआरेजने विजय प्राप्त केली आणि 3 गुण सुरक्षित केले.
In the end, Juarez triumphed and secured the 3 points.
हे एक सामना होता जो लांब काळासाठी लक्षात ठेवला जाईल.
It was a match that would be remembered for a long time.
लॉस एंजेलिस लेकर्सने बॉस्टन सेल्टिक्स विरोधातील त्यांच्या अलीकडील सामन्यात एक अनपेक्षित आव्हानाला सामोरे गेले.
The Los Angeles Lakers faced an unprecedented challenge in their recent match against the Boston Celtics.
हा खेळ त्यांच्या प्लेऑफ आकांक्षांसाठी महत्त्वाचा होता, विशेषतः जेव्हा त्यांचा तारे खेळाडू जखमी झाला होता.
This game was critical for their playoff aspirations, particularly with their star player injured.
जॅक्सन हेज संघात एक तुलनेने नवीन भर या सामन्यात एक महत्त्वाचा घटक म्हणून पाहिला गेला.
Jackson Hayes, a relatively new addition to the team, was viewed as a pivotal factor in this match.
त्याची खेळ वाचण्याची क्षमता आणि तात्काळ निर्णय घेणे त्याला इतरांपासून वेगळं करतात.
His ability to read the game and make quick decisions set him apart from others.
सामान्य क्रीडेत त्यांच्या रक्षक कौशल्ये समानपणे प्रभावशाली होती, त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांसाठी अनेक संधी यशस्वी ठरल्या.
During the game, his defensive skills were equally impressive, thwarting several opportunities for the opposition.
जसे घड्याळ खाली आले, हेजने ताणाखाली अद्भुत शांतता दर्शवली.
As the clock wound down, Hayes exhibited remarkable poise under pressure.
त्याचा प्रदर्शनाने फक्त त्याच्या सहकाऱ्यांना प्रभावित केले नाही तर लेकर्ससाठी महत्त्वपूर्ण विजयही मिळवला.
His performance not only impressed his teammates but also secured a crucial victory for the Lakers.
त्याच्या किना यामध्ये विश्लेषकांनी त्याला सामन्यातील आघाडीचा नायक म्हणून मोठा केला.
In the aftermath, analysts hailed him as the unsung hero of the match.
शेवटी जॅक्सन हेजेसने सिद्ध केले की तो लॉस एंजेलिस लेकर्ससाठी एक मौल्यवान संपत्ती आहे.
Ultimately, Jackson Hayes proved that he is a valuable asset to the Los Angeles Lakers.
नवीनतम ब्रेकथ्रूज न्यूरोसायन्समध्ये मानव मस्तिष्काच्या गूढ कार्यावरील प्रकाश पडला आहे.
Recent breakthroughs in neuroscience have shed light on the enigmatic workings of the human brain.
आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान आता जटिल न्यूरल कनेक्शन प्रदर्शित करतात जे पूर्वी विज्ञानाला अदृश्य होते.
Innovative imaging techniques now reveal intricate neural connections previously invisible to science.
हे प्रगती मानसिक विकार समजण्यासाठी महत्त्वाचे परिणाम आहेत.
These advancements have significant implications for understanding cognitive disorders.
अलीकडील अध्ययनांनी न्यूरोडिजेनेरेटिव्ह रोगांचे द्योतकी बायोमार्कर ओळखले आहेत.
Recent studies have identified key biomarkers indicative of neurodegenerative diseases.
परिणामे रोगशास्त्राच्या पलीकडे पसरतात, वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय क्षेत्रांवर परिणाम करतात.
The implications extend beyond pathology, affecting both the medical and psychological fields.
जसाप्रमाणे आपण या गुंतागुंतीच्या विषयात अधिक खोलात जातो, तिसरे विचार तात्काळ आणि विश्लेषणात्मकपणे उभे राहतात.
As we delve deeper into this intricate subject, ethical considerations emerge analytically and urgently.
आविष्काराची जलद गती कठोर नैतिक फ्रेमवर्कच्या मागणी करते जे संशोधनाच्या पद्धतींची मार्गदर्शक करते.
The rapid pace of discovery demands rigorous ethical frameworks to guide research practices.
न्यूरोसायंटिस्ट आणि क्लिनिशियन यांच्यातील सहयोग इनोव्हेशनचा एक वातावरण निर्माण करतो.
The collaboration between neuroscientists and clinicians cultivates an environment of innovation.
अशा आंतरवैज्ञानिक दृष्टिकोनामुळे मस्तिष्क कार्यक्षमता समजून घेण्यात व्यापकता येते.
Such interdisciplinary approaches foster a comprehensive understanding of brain functionality.
अखेरकार हे शोध मानसिक आरोग्य समस्यांसाठी क्रांतिकारी उपचारांवर येतील.
Ultimately, these discoveries may lead to revolutionary treatments for mental health issues.
हे न्यूरोसायन्सचे योग म्हणजे केवळ माणसाच्या उत्तम स्थितीच्या समजून घेण्याची बाब नाही, तर मानवाच्या कल्याणाला सुधारण्याची बाब आहे.
This era of neuroscience is not merely about understanding the brain but enhancing human well-being.